उत्पत्ती अध्याय 5। आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे, देवाने मनुष्य निर्माण केला, त्या दिवशी त्याने आपल्या प्रतिरूपाचा म्हणजे आपल्यासारखा तो केला, त्यांना नर व नारी असे उत्पन्न केले, त्यांना आशीर्वाद दिला व त्यांना निर्माण केले, त्यावेळी त्यांना आदाम हे नाव दिले। आदाम 130 वर्षांचा झाल्यावर त्यास त्याच्या प्रतिरूपाचा म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा मुलगा झाला, त्याने त्याचे नाव शेत ठेवले। शेत जन्मल्यानंतर आदाम 800 वर्ष जगला आणि या काळात त्यास आणखीन मुले व मुली झाल्या। अशा रीतीने आदाम एकंदर 930 वर्ष जगला, नंतर तो मरण पावला। शेत 105 वर्षांचा झाल्यावर त्यास अनोश झाला। अनोश झाल्यानंतर शेत 807 वर्ष जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। शेत एकंदर 912 वर्षे जगला, मग तो मरण पावला। अनोश 90 वर्षांचा झाल्यावर त्यास केनान झाला। केनान झाल्यानंतर अनोश 815 वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। अनोश एकंदर 905 वर्षे जगला, त्यानंतर तो मरण पावला। केनान 70 वर्षांचा झाल्यावर तो महलेलाचा पिता झाला। महलेल झाल्यावर केनान 840 वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। केनान एकंदर 910 वर्षे जगला, नंतर तो मरण पावला। महलेल 65 वर्षांचा झाल्यावर तो यारेदाचा पिता झाला। यारेद जन्मल्यानंतर महलेल 830 वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। महलेल एकंदर 895 वर्षे जगला, त्यानंतर तो मरण पावला। यारेद 162 वर्षांचा झाल्यावर तो हनोखाचा पिता झाला। हनोख झाल्यावर यारेद 800 वर्ष जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। यारेद एकंदर 962 वर्ष जगला, त्यानंतर तो मरण पावला। हनोक 65 वर्षांचा झाल्यावर त्यास मथुशलह झाला। मथुशलह जन्मल्यावर हनोक 300 वर्षे देवाबरोबर चालला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। हनोक एकंदर 365 वर्षे जगला। हनोक देवाबरोबर चालला आणि त्यानंतर तो दिसला नाही, कारण देवाने त्यास नेले। मथुशलह 187 वर्षाचा झाल्यावर लामेखाचा पिता झाला। लामेखाच्या जन्मानंतर मथुशलह 782 वर्षे जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। मथुशलह एकंदर 969 वर्षे जगला, त्यानंतर तो मरण पावला। लामेख 182 वर्षांचा झाल्यावर तो एका मुलाचा पिता झाला। लामेखाने त्याचे नाव नोहा ठेवून म्हटले, परमेश्वराने भूमी शापित केली आहे, तिच्यापासून येणाऱ्या कामात आणि आमच्या हातच्या श्रमात हात आम्हाला विसावा देईल। नोहा झाल्यावर लामेख 595 वर्ष जगला, त्या काळात त्यास आणखी मुले व मुली झाल्या। लामेख एकंदर 777 वर्ष जगला, नंतर तो मरण पावला। नोहा 500 वर्षांचा झाल्यावर त्यास शेम, हाम व याफेत नावाचे पुत्र झाले।